आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर चर्चा. महाराष्ट्राला 20 पटीने जास्त म्हणजेच 23,775 कोटी रुपये या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पासाठी मिळाले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत दिली माहिती. अकोल्याच्या वऱ्हाडी जत्रा सरस प्रदर्शनातून वऱ्हाडच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन आणि गडचिरोली इथल्या नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण स्थळ असलेल्या नेलगुंडा गावात 1500 गडचिरोली पोलिसांनी 24 तासांच्या विक्रमी वेळेत उभारले पोलीस स्टेशन. आता सविस्तर बातम्या. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ मेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला होता. अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान सदस्यांना आपलं म्हणणं मांडता येईल असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. भाजपाचे रमेश बिधोडी यांनी चर्चेचा प्रारंभ केला. राज्यसभेतही आभार प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली. भाजपाच्या किरण चौधरी यांनी चर्चेला प्रारंभ केला. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारनं व्यापक उपाययोजना केल्या असून विरोधक यासंदर्भात अपप्रचार करत आहेत असं त्या म्हणाल्या. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर महाकुंभाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. या आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले. त्याच्या निषेधात काँग्रेस समाजवादी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. महाराष्ट्राला 20 पटीने जास्त म्हणजेच 23,775 कोटी या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पासाठी मिळाले आहेत अशी माहिती आज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या उपस्थितीमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सध्या महाराष्ट्रातील रेल्वे तरतुदींविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती देत आहे. नागपूर मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग हे नागपूर विभागाच्या पत्रपरिषदेत उपस्थित आहेत. त्यांनी पुढे सांगितले की 2103 किलोमीटर लांबीचे नवे रेल्वे ट्रॅक्सचे जाळे राज्यात निर्माण झाले जे मलेशियाचे एकूण रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त आहे. 1,16,000 कोटी रुपये रेल्वे सुरक्षेसाठी तरतूद करण्यात आली आहे असे देखील त्यांनी सांगितले. तत्पूर्वी अर्थसंकल्पामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या दक्षिण मध्यपूर्व रेल्वेच्या विभागीय मंडळांच्या रेल्वे तरतुदींविषयी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता उपस्थित होते. दक्षिण पूर्व रेल्वे विभागाच्या अंतर्गत 92 रेल्वे स्थानकांपैकी 30 स्थानकं ही दिव्यांगजनांना सुलभ आणि सोयीस्कर करणार असल्याचं यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. याप्रसंगी अमृत भारत स्टेशनच्या प्रगतीविषयी सुद्धा या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
हम लोग के यहाँ 15 स्टेशन है, 15 में से 3 कम्प्लीट हो गया है. इतवारी, आमगांव, चांदापुर. और अभी फरवरी में 3 स्टेशन और कम्प्लीट हो रहा है, डोंगरगढ़, सिवनी और वडसा. और फिर मार्च में भी ऐसे 3-4 ऐसा करके हैं. मतलब कुल प्लान ये है कि मई तक हमारे सारे 15 स्टेशन कम्प्लीट हो जाएंगे.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2025-26 शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेत नागपूर विभागाचा 1,763.70 कोटी आराखडा सादर करण्यात आला. नागपूर विभागातील जिल्ह्यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेत मान्यता घेण्यात आली आहे. यानुसार नागपूर जिल्ह्यासाठी 509.6 कोटी, वर्धा 207.22 कोटी, भंडारा 173.27 कोटी, गोंदिया 198.51 कोटी, चंद्रपूर 340.88 कोटी तर गडचिरोली जिल्ह्यासाठी 334.76 कोटी रुपयांच्या आर्थिक मर्यादेत जिल्हा वार्षिक आराखडा सादर करण्यात आला आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वऱ्हाडी जत्रा सरस प्रदर्शन वऱ्हाडच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडविणारे असून खेड्यापाड्यातील महिला भगिनींच्या बचत गटांना या माध्यमातून व्यासपीठ मिळाले आहे. जिल्ह्यात बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज अकोल्यात दिली. सहभागी झालेल्या वैशाली देशमुख यांनी आपला अनुभव सांगितला.
आमचा गाडेगाव संयोग सहसहायता समूह आहे. पाथर्डी आमचं क्लस्टर आहे आणि अकोल्याला जी जत्रा भरवली आहे महिलांसाठी उमेदच्या माध्यमातून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कालचा पण सर्वात चांगला प्रतिसाद होता. उमेदनी या अभियानाने छोट्या रोजगाराला खूप मोठी संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे आमचे गटाची जी आहे उमेद मार्टला पण आम्ही अटॅच झालो आहे. आमचे लोनचे आता उमेद मार्टवरून पण विकल्या जाणार आहे.
या उपक्रमात अकोला जिल्ह्यातील अनेक महिला स्वयंसहाय्यता गटांनी सहभागी होऊन विविध उत्पादने जत्रेत प्रदर्शित केली आहेत. पालकमंत्र्यांनी विविध कक्षांना भेट देऊन महिला भगिनींशी संवादही साधला. जिल्ह्यातील बचत गटांनी शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी. बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी महिला बचत गट उत्पादनांचे विक्री भवन व्हावे त्यासाठी निश्चित प्रयत्न करू असे पालकमंत्र्यांनीही यावेळी सांगितले. शास्त्री क्रीडांगणावर सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत जत्रा सर्वांसाठी खुली आहे. गडचिरोलीमध्ये घनदाट जंगलात पोलिसांनी अथक प्रयत्न करून एका दिवसात पोलीस स्थानकं सुरू केली आहे. गडचिरोलीपासून 200 किलोमीटर अंतरावर तब्बल 1,000 अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी नेलगोंदा येथे जाऊन पोलीस ठाणे सुरू केले आहे. त्यामुळे माओवाद्यांसाठी त्यांचे प्रशिक्षण स्थळ आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असलेल्या 2 राज्याच्या सीमावर्ती असलेला हा भाग सुरक्षा दलाच्या कक्षेत आलाय. गडचिरोली येथील नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण स्थळ असलेल्या नेलगोंडा गावात 1500 गडचिरोली पोलिसांनी 24 तासांच्या विक्रमी वेळेत पोलीस स्टेशन उभारले. या अभूतपूर्व कामगिरीसाठी गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समाज माध्यमावरून दिला आहे. यावेळी नेलगोंडाच्या सर्व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे अभिनंदन केले. सुमारे 28 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या 2 नक्षल दाम्पत्यांनी आज गडचिरोली जिल्हा पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केले. यात एक विभागीय समिती सदस्य, एक एसीएम आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. अशोक पोचा सडमेक उर्फ बालन्ना उर्फ चंद्रशेखर, वनिता दोहे झोरे, साधू लिंगू मोहनदा उर्फ शैलेश उर्फ समीर आणि मुन्नी पोदिया कोरसा अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावे आहेत. यापैकी अशोक सडमेक अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील मूळ रहिवासी असून त्याच्यावर 82 गुन्हे दाखल आहेत. शासनानं त्याच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान अंतर्गत युवांसाठी उद्योजकतेचा प्रवास या विषयावर 4 ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 3 दिवसीय प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन गुणवत्ता हमी कक्ष, अर्थशास्त्र विभाग, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि इनफेड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात येत आहे. कार्यशाळेचे आयोजन औषध निर्माणशास्त्र विभागातील डॉक्टर ए के डोरले सभागृह येथे करण्यात आले आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल 6व्या दिवशी विविध संघांनी आपल्या खेळाचं शानदार प्रदर्शन केलं. सेनादल संघ आणि कर्नाटकला प्रत्येकी 17 सुवर्ण मिळाले आहेत. मात्र सेनादल संघाला 10 रौप्य आणि 8 कांस्य तर कर्नाटकला 9 रौप्य आणि 9 कांस्य पदक असल्यानं सेनादल संघ पदक तालिकेत पहिल्या स्थानावर आहे तर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे तर महाराष्ट्र 13 सुवर्ण पदकांसह 3रा स्थानावर आहे. मात्र 23 रौप्य आणि 16 कांस्य पदक जिंकून महाराष्ट्रानं सर्वाधिक 52 पदकं जिंकली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर चर्चा. महाराष्ट्राला 20 पटीने जास्त म्हणजे 23,00,775 कोटी अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पासाठी मिळाले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत दिली माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र संध्याकाळी 6:15 प्रसारित केल्या जाईल. नमस्कार.